श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 16वा अध्याय सुरू असून 16व्या अध्यायातील पहिले 4 श्लोक घेऊन झालेली आहेत। पहिले 4 महत्त्वाची श्लोक ज्याच्यामध्ये दैवी आणि आसुरी संपत्तीबद्दल विस्तृत वर्णन आलेलं होतं। 26 प्रकारची दैवी संपत्ती आणि 6 प्रकारची आसुरी संपत्ती। पण 6 प्रकारची जरी असली तरी हमखास नरकाच्या द्वारापर्यंत घेऊन जाण्याची योग्यता त्या आसुरी प्रकृतीमध्ये आहे किंवा आसुरी संपत्तीमध्ये आहे। आज 16व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकापासून पुढचं निरूपण घेऊया। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। दैवी संपद विमोक्षाय निबंधाया सुरी मता माशुचा संपदम दैवी मभी जातो सी पांडवा। दैवी संपत्ती ही मोक्षाला कारण होते, आसुरी संपत्ती बंधनाला कारण होते असे म्हटले आहे। हे अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपत्तीमध्ये जन्माला आलेला आहेस। या दोन्ही माझी पहिली दैवी जे म्हणितली ते मोक्ष सूर्ये पाहली उखाची जाण। येरी जे दुसरी संपत्ती का सुरी ते मोहलोहाची खरी साखळी जीवा। परी हे आईकोनी झणे भय घेसी हो मने काय रात्रीचा दिने धाकू धरिजे। हे आसुरी संपत्ती तया बंधा लागी धनंजया जो साही दोषा ययाश्रो होई। तू तव पांडवा सांगितले या दैवा गुणनिधी बरवा जन्मलासी। म्हणोनी पार्था तू या दैवी संपत्ती स्वामिया होनी यावे वाया कैवल्याच्या। या दोघी संपत्तीमधील पहिली जी दैवी संपत्ती ती मोक्षरूपी सूर्याने उजाडलेली पहाटच आहे असे समज। आणि जी दुसरी आसुरी संपत्ती ती मोहरूपी लोखंडाची जीवाला खरोखर साखळी आहे। परंतु हे आसुरी संपत्तीचे वर्णन ऐकून कदाचित तू मनामध्ये भय घेशील हो, तर तुला भय घ्यायला नको। दिवसाने रात्रीचा धाक धरायला नाही पाहिजे। अर्जुना, ही आसुरी संपत्ती जो ह्या 6 दोषांना आश्रय होतो त्याला बंधनकारक होते। अर्जुना, तू तर सांगितलेल्या दैवी संपत्तीतील गुणांचा चांगला ठेवाच जन्मला आहेस। म्हणून अर्जुना, तू या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन मोक्षाच्या सुखाला प्राप्त हो। द्वौभूत सर्गो लोकेस्मिन दैवासुर एवच दैवो विस्तरशाह प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु। या लोकी दैवी आणि आसुरी अशा 2 प्रकारचे प्राणी असतात। हे पार्था, दैवी संपत्तीने युक्त लोकांचा विचार विस्ताराने सांगितला, आता आसुरांचा विचार तुला विस्तारपूर्वक सांगतो, ते श्रवण कर। आणि दैवासुरा संपत्ती मंता नरा अनादि सिद्ध उजरा रहाटीचा हे जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी दिवसा सुव्यवहारी मनुष्यादिकी तैसिया पुलालिया रहाटी वर्तती दोनी सृष्टी दैवी आणि किरीटी आसुरियेथ। देवींची विस्तारुणी दैवी ज्ञान कथनादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितली। आता आसुरी जे सृष्टी तिथीची उपलव गोठी अवधानाची दिठी दे पाणिकी। दैवी संपत्तीवान आणि आसुरी संपत्तीवान लोकांच्या वागणुकीचे अनादिसिद्ध असे मार्ग आहेत. हे काही आसुरी संपत्तीचे लोक आजच वेडेवाकडे वागतात असं नाही. हजारो वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी सुद्धा आसुरी संपत्तीचे आणि दैवी संपत्ती असे दोनच प्रकारचे लोक या जगात होते. ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी निशाचरांनी म्हणजे पिशाचांनी व्यापार करावा आणि दिवसा मनुष्यांनी व्यापार करावा, त्याप्रमाणे अर्जुना, दैवी सृष्टीचे आणि आसुरी सृष्टीचे लोक या जगामध्ये आपापल्या वागणुकीच्या रीतीने वागत असतात. या ग्रंथाच्या मागच्या भागामध्ये ज्यावेळेस ज्ञान सांगण्याचा प्रसंग आला, म्हणजे 13व्या अध्यायात ज्यावेळी ज्ञानाची लक्षणं सांगितली, त्याही वेळेला दैवी संपत्तीचा चांगला विस्तार केला होता. त्यावेळी ज्ञानाचे लक्षणं सांगताना अमानित्व, अदंबित्व हे सगळं सांगितलं होतं, 18 लक्षणं. त्यावेळीसुद्धा दैवी संपत्तीचा विचार त्यात आला होता. तर दैवी संपत्तीचा विचार बराच सांगून झाला. आता आसुरी संपत्तीचे जे लोक आहेत त्यांची गोष्ट विस्तार करून सांगू. ती तू चांगलं लक्ष देऊन ऐक. तरी विद्धे विण नादू नेदी कवणाही साधू का पुष्पी मकरंदू न लभे जैसा तैसे प्रकृती हे आसुर एकली नोहे गोचर एवं एखादे शरीर मल्लातिना मग अविष्कार ला लाकुडे पावकू जैसा जोडे तैसी प्राणी देही सांपडे आटोपली हे ते वेळी जे वाढी उंसा तेची आतुल्या रसा देहा कारु होय तैसा प्राणियांचा आता तयाची प्राणिया रूप करू धनंजया घडले जे आसुरिया दोष वृद्धी. तर वाद्याशिवाय जसा नाद कोणालाही ऐकू येत नाही किंवा फुलाशिवाय जसा सुगंध मिळत नाही, त्याप्रमाणे ही आसुरी प्रकृती जेथपर्यंत एखाद्या शरीराचा आश्रय धरीत नाही तोपर्यंत ही एकटी अनुभवाला येऊ शकत नाही. मग ज्याप्रमाणे लाकडामध्ये अग्नी प्रकट झाला म्हणजे तो प्राप्त होतो, त्याप्रमाणे प्राण्यांच्या देहामध्ये ही सापडली गेली म्हणजे मग ती अनुभवाला येते. त्यावेळी ज्याप्रमाणे उसाची जी वाढ असते तीच मग त्या आतल्या रसाची सुद्धा वाढ असते. अशा प्रकारे या आसुरी संपत्तीने आश्रय केलेल्या प्राण्याचा देहाकार जसा जसा वाढेल तशीच ही आसुरी प्रकृती आतमध्ये वाढत असते. म्हणजे जसं जसं त्याचं वय वाढते वाईट कर्म करण्याकडे त्याची वृत्ती जास्त जास्त आणखी लालचावते. अर्जुना, आता जे प्राणी आसुरी प्रकृतीच्या दोषांच्या वाढीने बनलेले आहेत त्यांचे वर्णन करू. आता ही लोक कशी असतात, त्यांची वृत्ती कशी असते, त्यांची वागणूक कशी असते हे आता पुढच्या श्लोकामध्ये सांगण्यात येणार आहे.
प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान विदुरासुरा न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते.
आसुरी संपत्तीची माणसं धर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती आणि अधर्माच्या ठिकाणी निवृत्ती हे काही जाणतच नाही. त्यांच्यामध्ये पवित्रता, सदाचार, सत्य या तिघांपैकी काहीही नसते. काय काय? पवित्रता, सदाचार आणि सत्य या तिन्ही गोष्टीचा काही पत्ता नसतो.
तरी पुण्यालागी प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती या जाणण्याची रीती तयाचे मन निगणेयाणी प्रवेशा चित्त नेदी तू आवेशा कोशकिटू जैसा जा चिन्नलापै का दिदले मागुती येईल की नये हे पुढील न पाहाता दे भांडवल मूर्ख चोरा तैसिया प्रवृत्ती निवृत्ती दोनी नेणी जती आसुरी जनी आणि शुचित्व स्वप्नी न देखती ते काळीमा सांडील कोळसा वरी चोखी होईल वायसा राक्षसही मांसा विटो शके.
तर पुण्याविषयी प्रवृत्ती अथवा पापाविषयी निवृत्ती, प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही गोष्टी त्यांचे मन जाणतच नाही. म्हणजे पुण्यकर्म करावे, पापकर्म करू नये हा विचार त्यांच्या मनाला शिवतच नाही. ज्याप्रमाणे कोशकीट आपले घर बांधण्याच्या भरामध्ये आत जाण्या येण्याला दार ठेवले पाहिजे इकडे लक्ष न देता घर तयार करून त्याच्या आतमध्ये कोंडला जातो. सिल्क वॉर्म, कोशकीट म्हणजे सिल्क वॉर्म, ज्याच्यापासून सिल्क तयार होते, त्याचा मोथ, त्याचा ॲडल्ट आतमध्ये शिरतो आणि प्युपा तयार करतो. आणि त्या प्युपा, त्याची जी लाळ असते, त्या लाळेपासून हे सिल्क तयार होत असते आणि त्या भानगडीत तो त्या ककूनच्या आतमध्ये लपून बसलेला असतो आणि त्याला दारसुद्धा ठेवत नाही. आपण दिलेले भांडवल हे परत येईल किंवा येणार नाही याची गोष्ट लक्षात न ठेवता जसा एखादा मूर्ख मनुष्य एखाद्या चोराला आपलं धन उधार देतो, त्याप्रमाणे पुण्यकर्माकडे प्रवृत्ती, पापकर्मापासून निवृत्ती या दोन्ही गोष्टी आसुरी लोकांकडून जाणल्या जात नाही. आणि शुचित्व म्हणजे पवित्रता ते तर स्वप्नात सुद्धा पाहत नाही. एखाद्या वेळी कोळसा काळेपणाला टाकील, शिवाय कावळा पांढरा होऊ शकतो, कदाचित राक्षस देखील मांसाला विटू शकेल, पण यांच्याविषयी, या आसुरी प्रवृत्तीच्या लोकांविषयी तर बोलायलाच नको. परियासुरा प्राणिया शौच नाही धनंजया पवित्रत्वजेवी भांडिया मध्याचिया वाढविती विधीची आस का पाहाती वडिलांची वास आचाराची भाषणेण तीचिते जैसे चरणे शेळीचे का धावणे वार्याचे जाळणे आगीचे भलते उते जैसे पुढा सुनी स्वैर आचरती ते आसुर सत्तेसी वैर सदाची तया जेरी नांगिया आपुलिया विंचू करी गुदगुलिया तरी साचा बोलिया बोलती ते. परंतु अर्जुना, ज्याप्रमाणे दारूच्या भांड्याला कधीही पवित्रत्व येऊ शकत नाही, त्याप्रमाणे आसुरी संपत्तीत जन्म पावलेल्या प्राण्यांना कधी शुचित्व किंवा पवित्रपणा येऊ शकत नाही. शास्त्राच्या विधीची आशा वाढवितील अथवा वडिलांची आचरणाची रीत पाहतील अथवा धर्मशास्त्राने सांगितलेल्या आचाराने वागतील ही गोष्ट हे आसुरी प्रवृत्तीचे लोक जाणतच नाही. ज्याप्रमाणे शेळी वाटेल ते चरते किंवा वारा वाटेल तिकडे वाहतो किंवा अग्नी वाटेल त्या पदार्थाला जाळतो, अगदी त्याप्रमाणे स्वच्छंदीपणा पुढे करून ते असुर किंवा आसुरी संपत्तीचे लोक आचरण करतात व त्यांचे नेहमीचेच सत्यासोबत वाकडे असते. जर विंचू आपल्या नांगीने कोणाला गुदगुल्या करील तर ते मग खरे भाषण करतील. म्हणजे विंचू कोणा नांगीने गुदगुल्याला करणे हे शक्य नाही, तसे या आसुरी संपत्तीच्या लोकांचे सत्य वागणे सुद्धा शक्य नाही. अपानाचे नि तोंडे जरी सुगंधा येणे घडे तरी सततया जोडे आसुरांते ऐसे तेन करीता काही आंगेची वो खटे पाही आता बोलती ते नमाई सांगिजेल एरवी करे याच्या ठाई चांग ते तयासी कैचे नीटांग तैसा सुरांचा प्रसंग प्रसंगे परीस उधवणीचे जे वितोंड उघळी धुआचे उभड हे जाणजे तेवी उघड सांगो ते बोल. जर गुदद्वाराने सुगंधाचे येणे घडेल तर त्या असुरांना सत्याची प्राप्ती होऊ शकते. याप्रमाणे ते काही एक न करता स्वभावतःच वाईट असतात. आता त्यांच्या बोलण्याचा विलक्षणपणा सांगण्यात येईल. एरवी उंटाचे अवयव, मग त्यात चांगले नीट अंग ते कोटचे ओबळ खाबळच असणार ना, त्याप्रमाणे या आसुरी संपत्तीवाल्यांचा प्रसंग आहे. पण प्रसंगानुसार सांगतो ऐक, धुराड्याच्या तोंडातून, म्हणजे धुरंडी असते की नाही घराला, ज्याच्यातून सगळा विस्तवाचा स्मोक्स ज्याच्यातून बाहेर पडतात, धूर बाहेर पडतो, त्या धुरंडीच्या तोंडातून जसे धुराचे लोट निघतात त्याप्रमाणे त्या आसुरी संपत्तीच्या लोकांचे बोलणे असते. त्यांच्या तोंडातून नेहमी वाईटच वाईट बाहेर पडणार, धूरच धूर बाहेर पडणार.
असत्यं प्रतिष्ठं ते जगदाहूरनीश्वरम अपरस्परस संभूतं किमन्यत कामहेतुकम.
हे जग असत्य म्हणजे धर्म अधर्म या सगळ्या व्यवस्थेरहित आणि ईश्वररहित आहे. ते काममूलक म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या परस्पर संयोगाने उत्पन्न झाले आहे, दुसरे काय असे ते म्हणतात. म्हणजे ते मस्तीत असतात आणि या जगाला, या जगाचा चालक ईश्वर आहे असे मानतच नाही. ते म्हणतात की हे सर्व जग स्त्री आणि पुरुष यांच्या मिलापापासून तयार झालेलं आहे, दुसरं काही नाही.
तरी विश्वहानादी ठाओ एथ नियंता ईश्वर रावो चावडिये न्यावो अन्यावो निवडी वेदू वेदी अन्यायी पडे तो निरय भोगे दंडे संन्यायी तो सुरवाडे स्वर्गिजिये. ऐसी हे विश्वव्यवस्था अनादी जे पार्था ये ते म्हणती ते वृथा अवघेची हे यज्ञ मूढ ठेकिले यागी देव पिसे प्रतिमालिंगी नागविले भगवे योगी समाधी भ्रमे. तेथ आपलेनी बळे भोगी जे 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 वेटाळे हे वाचोनी के वेगळे पुण्याहे. ना शक्तपणे आंगिके वेगळ वेंटाळी नटके ऐसा गादी जे वीण विषय सुखे तेची पाप.
तर विश्व हे ठिकाण अनादि चालत आलेले आहे, याचे नियमन करणारा तो ईश्वर आहे. न्याय आणि अन्याय यांचा निवाळा वेद चावडीवर करतात. वेदांच्या दृष्टीने जो अन्यायी ठरतो त्याला नरक भोगाची शिक्षा होते आणि त्या वेदांच्या दृष्टीने जो न्यायी ठरतो तो सुखाने स्वर्गात राहतो. अर्जुना, अशी जी ही जगातली व्यवस्था पुरातन काळापासून चालत आलेली आहे तिला ते आसुरी संपत्तीचे लोक थोतांड आहे असे म्हणतात. यज्ञाचे ज्यांना वेळ आहे ते यज्ञांनी फसले, देवांचे ज्यांना वेळ आहे ते प्रतिमा मूर्तीपूजेनी आणि लिंगपूजेनी फसले. भगवे वस्त्र धारण करणारे संन्यासी ही योगी समाधीच्या भ्रमाने फसले. या जगामध्ये आपल्या सामर्थ्याने जे जे प्राप्त करून घेता येईल ते सर्व भोगावे, मजा करावी, याशिवाय निराळे पुण्य कोठे आहे? अथवा शरीराच्या अशक्तपणामुळे निरनिराळे भोग गोळा करता येत नाहीत अशा तऱ्हेने जे विषय सुखापासून पिडलेले आणि ते पिडले जाणे तेच पाप होय असे ते समजतात आणि मजा करणे हे पुण्य होय आणि पीडा म्हणजे पाप होय.
प्राण घेपती संपन्नांचे ते पाप जरी साचे तरी सर्वस्व हाता ये तयांचे हे पुण्य फळकी. बळी अबळा ते खाय हे ची बाधित जरी होय तरी मासया कान होय निसंतान. आणि कुळे शोधुनी दोन्ही कुमारीची शुभलग्नी मेळ विजती प्रजा साधनी हे तू जरी. तरी पशुपक्ष्यादी जाती जयामीती नाही संतती तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले. चोरीचे धन आले तरी ते कोणासी विष झाले वालभे परद्वार केले कोढी कोणी होई.
श्रीमंतांचे प्राण घेणे हे जर खरोखर पाप आहे तर त्यांचे सर्वस्व आपल्या हाती येते हे खात्रीने पुण्याचे फळ नाही का? म्हणजे एखाद्या श्रीमंताला मारून टाकायचं आणि त्यांचं सर्वस्व लुटून घ्यायचं म्हणजे आपल्याला पुण्य फळ प्राप्त झालं असं त्यांना वाटते. बळवान हा अशक्ताला खातो, हेच जर बाधक असेल तर माशांचे निसंतान का होत नाही? आणि उभय कुलांचा शोध करून मुलगा आणि मुलगी यांचे शुभ ग्रहांनी युक्त अशावेळी लग्न केले जाते, हाच जर प्रजेचे उत्पत्तीविषयी हेतू असेल तर पशुपक्षादी ज्या जाती आहेत ज्यांच्या संततीची गणती नाही त्यांचे कोणत्या विधिविधानाने लग्न केले? चोरीचे द्रव्य कोणाजवळ आले तर ते कोणाला विष झाले आहे का? विषयावरील प्रेमाने जर कोणी अव्यभिचार किंवा व्यभिचार केला तर तो कोडी होतो की काय? अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तर्क हे आसुरी संपत्तीचे लोक देतात. म्हणून देवो गोसावी जो धर्माधर्म भोगवी आणि परत्राच्या गावी करी तो भोगी परी परत्र ना देवो न दिसे म्हणून ते वावो आणि करता निमे माठाओ भोग्यासी कवणू एथ उर्वशिया इंद्र सुखी जैसा का स्वर्ग लोकी तैसाची कृमी ही नरकी लोळ तूष लागे म्हणून नरक स्वर्गू नव्हे पाप पुण्य भागू जे दोही ठाई सुख भोगू कामाचा चितो या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे मिळती तेथ जन्मे आगवे जग. तर देव मालक आहे, तो धर्म अधर्म भोगावायला लावतो आणि जो इथे जे करतो ते परलोकीच्या गावी भोगतो. परंतु तो परलोक भोगाव्याचे ठिकाण अथवा भोगविणारा देव ही दोन्हीही प्रत्यक्ष कोणी पाहिले आहे का? म्हणून ते व्यर्थ आहे आणि धर्म वगैरे हे काही नाही. मग भोगायला ठिकाण तरी कोणते? या भोगाच्या कामी इंद्र जितका उर्वशीच्या योगाने स्वर्गलोकामध्ये सुखी आहे तितकाच नरकात लोळत असणारा कीडा देखील सुखी समजावा. म्हणून नरक आणि स्वर्ग ही पाप आणि पुण्य यांनी प्राप्त होणारी ठिकाणे नसून ही दोन्ही ठिकाणे कामाचा सुख उपभोग घेण्यासाठीच आहे अशी त्याचे तर्क असतात. आणि या कारणास्तव स्त्री आणि पुरुष यांची जोडपी जेथे कामाच्या योगाने एकत्र होतील तिथेच सर्व जग उत्पन्न होते आणि तेच खरं सुख आहे असे ते आसुरी प्रवृत्तीचे लोक म्हणतात. आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे पाठी परस्परे द्वेषे कामची नाशी एवं कामा वाचुनी काही जगा मुळची आन नाही ऐसे बोलती पाही आसुरते आता सोहे किडाळ बोली न करू पघळ सांगताची सफोल होतसे वाचा. आणि आपल्या फायद्याकरिता जे जे लागेल ते सर्व कामाकडून पोचले जाते, नंतर परस्परात द्वेष उत्पन्न करून कामच जगाचा नाश करतो. याप्रमाणे जगाला कामाशिवाय दुसरे काही मूळ नाही असे ते आसुरी संपत्तीचे लोक बोलतात. आणि आता हे वाईट बोलणे पुरे यासंबंधीच्या बोलण्याने व्याख्यानाचा विस्तार करीत नाही, हे बोलण्यातच सगळी वाशा निष्फळ होते. म्हणून इथेच त्याच्याबद्दल बोलायचं आपण थांबू असं माऊली म्हणतात आणि आपणही आजचा भाग इथेच थांबू. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.